आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्य पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत सुमारे 96% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाचा निकाल 99%पेक्षा जास्त. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांसह तिघांना अटक. 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. आशियाई चॅम्पियन स्पर्धेत भारताच्या दीपा करमाकरनं महिलांच्या वोल्टमध्ये पटकावलं ऐतिहासिक सुवर्णपदक. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं 76,000 टप्पा ओलांडला, मात्र दिवसअखेर घसरण. संपूर्ण देशात यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदा देशात 4% तफावतीसह 106% पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी नैऋत्य मोसमी पावसासंबंधीचा दुसऱ्या टप्प्यातला अंदाज प्रकाशित करताना दिली. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य आणि दक्षिणी द्वीपकल्पीय भागात सामान्य पातळीपेक्षा जास्त, वायव्य भागात सामान्य आणि ईशान्य भारतात सामान्य पातळीपेक्षा कमी पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला. जून महिन्यातला पाऊस सामान्य राहील असं त्यांनी सांगितलं. येत्या 5 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्याचं केरळमध्ये आगमन होण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण करावीत अशाही सूचना त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 97.21% इतकी आहे, तर 94.56% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.1% लागला, तर मुंबई विभागाचा निकाल 95.83% इतका आहे. पुणे विभागाचा निकाल 96.44%, छत्रपती संभाजीनगर विभागाचा 95.19%, कोल्हापूर विभागाचा 97.45%, अमरावती विभागाचा 95.58%, नाशिक विभागाचा 95.28%, लातूर विभागाचा 95.27% आणि नागपूर विभागाचा निकाल 94.73% लागला आहे. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100% लागला आहे, तर 187 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100% गुण मिळाले आहेत. आत्मनिर्भर भारत धोरणाचं उद्दिष्ट देशातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि रोजगार क्षमता वाढवणं आहे असं प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारनं थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून आतापर्यंत 38 लाख कोटी रुपये लोकांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, त्याला जपलं गेलं पाहिजे. तसंच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलंय. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा 25वा वर्धापनदिन आहे, त्यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून त्यादृष्टीनं पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर द्यावा असं आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं. यावेळी प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली. मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही घोषणा केली. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीतला पराभव दिसत असल्यानं भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये चलबिचल वाढू लागली आहे असं प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय. भाजपा 4 जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट आहे. निकालानंतर इंडिया आघाडीचंच सरकार येईल असा दावा त्यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पुण्याच्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या न्यायपूरक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ अजय टावरे आणि डॉ श्रीहरी हरलोर यांना तसंच वॉर्डबॉय अतुल घटकामळे अशा तिघांना अटक केली. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिघांनाही 30 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. या 2 डॉक्टरांनी आरोपी मुलाच्या वडिलांच्या सांगण्यावरून पुराव्यांशी छेडछाड तसंच रक्ताचे नमुने बदलल्याचं तपासात उघड झालंय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉक्टरांच्या अटकेनंतर गुन्हेगारी कट रचणं, पुरावे बदलणं आणि पुरावे नष्ट करणं अशा आरोपांचाही या प्रकरणात समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत भारताच्या दीपा कर्माकरनं महिलांच्या वॉल्टमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचलाय. दीपानं 13.56 गुणांसह हा विजय मिळवला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. एफएचआय हॉकी प्रो लीग युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमनप्रीत सिंहच्या हॅट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा 5-4 असा पराभव केला. भारतासाठी अरिजित सिंह हुंदल आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमनप्रीत सिंहने 3 गोल नोंदवले. भारताचा पुढचा सामना 1 जूनला जर्मनीसोबत होणार आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं आज दिवसभराच्या व्यवहारात आजवरच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. आज दुपारी सेन्सेक्सनं 76,000 पातळी ओलांडली होती तर निफ्टी 23,000 पातळी ओलांडून 23,107 अंकांपर्यंत पोहोचला होता. लोकसभा निवडणुकीचे अनुकूल निकाल लागण्याची शक्यता तसंच जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे शेअर बाजारानं उसळी घेतल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मात्र दिवसभराच्या व्यवहारानंतर शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स 19 अंकांची घसरण नोंदवत 75,390 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 24 अंकांनी घसरून 22,932 अंकांवर बंद झाला. राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. जळगावात वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातले 4 जण मृत्युमुखी पडले तर धाराशिवच्या सांगवी गावात वादळी वाऱ्यात घरावरचं छप्पन उडून गेल्यानं दगड डोक्यात पडून एकाचा मृत्यू झाला. जळगावच्या जामनेरमध्ये पावसामुळे केळीच्या बागांना मोठा फटका बसला. मलकापूर पोलीस स्थानकाच्या इमारतीवरचे पत्रे उडाले आणि साहित्याचंही नुकसान झालं. सोलापूरच्या माढा शहरासह अनेक भागात शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालं. मोहोळ तालुक्यातल्या देवडी फाट्याजवळ पेट्रोल पंपाचं छत कोसळलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मिरज कवठे महाकाळ आणि जत तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले. विद्युत खांब आणि झाडं उन्मळून पडली असून महावितरण आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी काल रात्री झालेल्या पावसाचा फटका मिरची पेरणीला बसला. वीज पडल्यानं 8 जनावरं दगावली. सिल्लोड तालुक्यातही शेतीचं मोठं नुकसान झालं. नंदुरबार जिल्ह्यात पळसून परिसरात गेल्या 1.5 महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याच्या मादीला वनविभागानं जेरबंद केलं. बिबट्याच्या मादीनं आपल्या 2 पिलांसह परिसरातल्या गायी शेळ्यांवर हल्ला केला होता. शनिवारी सकाळी एका दुचाकीस्वार हल्ला चढवल्यानंतर या मादीच्या 2 पिलांना ताब्यात घेण्यात आलं. काल रात्री उशिरा पिंजऱ्यात मादी बिबट्याला जेरबंद केलं आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्याच्या खैरलांजी इथं उघडकीला आला. ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी केली. याविषयी चौकशी सुरू असल्याचं गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं. मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर मालेगावात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढचा आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडायची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या तर विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात येत्या बुधवारपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्य पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत सुमारे 96% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाचा निकाल 99%पेक्षा जास्त. पुण्यातल्या पोळशे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांसह तिघांना अटक. 30 मेपर्यंत पोलीस कोठडी. आशियाई चॅम्पियन स्पर्धेत भारताच्या दीपा कर्माकरनं महिलांच्या वॉल्टमध्ये पटकावलं ऐतिहासिक सुवर्णपदक. आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सनं 76,000 टप्पा ओलांडला मात्र दिवसअखेर घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.